नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांची ग्वाही. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार निर्माते सुबैया नल्लमुथ्थू यांना जाहीर. साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यिक देवीदास सौदागर यांची निवड. आणि उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट, फुलं तसंच मिठाईनं स्वागत. आता सविस्तर बातम्या. चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी दिली आहे. मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन डॉ मुरुगन यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात दिला जाणारा प्रतिष्ठेचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुबैया नल्लमुथ्थू यांना दिला जाणार असल्याची घोषणा डॉ मुरुगन यांनी केली. भारताला आशयनिर्मितीचं जगातलं केंद्र म्हणून उभं करण्याचं सरकारचं धोरण असल्याचं मुरुगन यांनी सांगितलं. माहितीपट, लघुपट तसंच अॅनिमेशन निर्मात्यांनी भारतात यावं, भारतात चित्रीकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. या उद्घाटन सत्रात बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला. यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये चित्रपटांचं प्रदर्शन केलं जाणार आहे. यंदाच्या मिफमध्ये 59 देशातल्या 61 भाषांमधल्या 314 चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण संस्थांमध्ये घेतलेल्या प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्य संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग युजीसीनं 2024-25 या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या उच्च शिक्षण संस्था, आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था तसंच अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू राहणार आहे. साहित्य अकादमीचे 2024 या वर्षासाठीचे बालसाहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार आज जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यिक देवीदास सौदागर लिखित उसवणे या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. 50,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप असून पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं साहित्य अकादमीनं जाहीर केलं आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्याच्या उद्देशानं राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. यासंदर्भात mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. प्राप्त अर्जातून ऑनलाईन पद्धतीनं लाभार्थ्यांची निवड करून आवश्यक निविष्ठांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाकडून कळवण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवत प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला मात्र जनतेनं त्याला थारा दिला नाही असं चव्हाण यांनी सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांनी केंद्र सरकारमध्ये सध्या झालेली युती ही नैसर्गिक आहे का अनैसर्गिक हे सांगावं अशी मागणी केली. शरद पवार यांनी यावेळी बोलताना पंतप्रधानांनी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेतल्या तेवढ्या जास्त जागांचा महाविकास आघाडीला लाभ झाल्याचं सांगत उपरोधिकपणे पंतप्रधानांचे आभार मानले. छत्तीसगडमध्ये आज झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी मारले गेले तर 2 सैनिक जखमी झाले. इंडो तिबेट सीमा दल, जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलानं आज बस्तर भागात ही कारवाई केली. सुरक्षा दलांकडून या परिसराची छाननी अद्याप सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आज पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटानं भरून गेल्या. शाळांमध्ये पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारासह सर्व वर्गखोल्यांची सजावट करण्यात आली होती. 240 विद्यार्थ्यांनी जपानी भाषेतून जिल्हाधिकारी स्वामी यांच्याशी संवाद साधला. परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करत माध्यान्ह भोजनात मिष्टान्नाचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. लातूर जिल्ह्यात माझं लातूर हरित लातूर या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून शाळेतील पहिलं पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम राबवण्यात आला. लातूर तालुक्यातील वरवंटी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या बैलगाडीचं सारथ्य केलं. शाळेच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात या मुलांचं औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत झालं. जिल्ह्यातील शाळांमध्ये आज जवळपास 16,000 विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला. त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. दरम्यान सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी 2 गणवेश दिले जाणार होते, मात्र आज शाळा सुरू झाल्या तरीही राज्यभरातले 48 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते. राज्य शासनाने या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं सांगत सरकारचं हे धोरण गुत्तेदारांना पोसण्याचं असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज एक आढावा बैठक घेत आगामी वृक्ष लागवड मोहीम, लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांची वृद्धी, शासनाच्या बांबू मिशनची अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली. यावर्षी 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेप्रमाणे उद्दिष्ट घेऊन बांबू लागवड करण्यात यावी यासाठी खासगी शाळांनी तसंच कृषी विभागानं पुढाकार घ्यावा असे निर्देश राऊत यांनी दिले. हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगानं माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात 111 तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं. दरवर्षी महेश नवमी निमित्त माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात येतं. यावर्षीही या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी आज अकोल्यात दाखल झाली. यंदा पालखीचं 55वं वर्ष आहे. शहरातील ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं. पालखी उद्या सकाळी पुढच्या मुक्कामासाठी प्रयाण करणार आहे. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघामध्ये सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांची ग्वाही. साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यिक देवीदास सौदागर यांची निवड. आणि उन्हाळी सुट्ट्यानंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिलाट, फुलं तसंच मिठाईने स्वागत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.